खंड पाचवा, प्रकरण दहावे, कसोटी। आश्रम अस्तित्वात येऊन थोडे महिनेही लोटले नाहीत, इतक्यातच मी आशा केली नव्हती अशा तऱ्हेची आमची कसोटी झाली। भाई अमृतलाल ठक्कर यांच्याकडून पत्र आले। एक गरीब व प्रामाणिक अंत्यज कुटुंब आहे, त्यांची इच्छा तुमच्या आश्रमात येऊन राहण्याची आहे, त्याला घ्याल का? मी चपापलो तर खराच, ठक्कर बाप्पासारख्यांची शिफारस आणणारे अंत्यज कुटुंब इतक्या लवकर येईल अशी आशा मी बिलकुल केली नव्हती। सोबत्यांना पत्र वाचून दाखवले, त्यांनी पत्राबद्दल समाधान व्यक्त केले। ते कुटुंब आश्रमाचे नियम पाळण्यास तयार असले तर त्याला दाखल करण्याची तयारी भाई अमृतलाल ठक्कर यांस कळवली। दुदाभाई, त्यांच्या पत्नी दानीबेन आणि रांगती अंगावरची लक्ष्मी अशी तिघं जणं आली। दुदाभाई मुंबईमध्ये शिक्षकाचे काम करीत असत, ते नियमांचे पालन करण्यास तयार होते, त्यांना आश्रमात घेतले। सहायक मित्रमंडळामध्ये खळबळ उडाली। विहिरीमध्ये बंगल्याच्या मालकाचा भाग होता, त्या विहिरीतून पाणी काढण्यास अडचण पडू लागली। मोठवाल्याच्या अंगावर आमच्या पाण्याचे शिंतोडे उडाले तरी तेवढ्याने त्याला विटाळ होणार, त्याने शिवीगाळ सुरू केली, दुदाभाईंना त्रास द्यायला सुरुवात केली। त्याच्या शिव्यांना प्रत्युत्तर देऊ नये व दृढतापूर्वक पूर्वीप्रमाणेच पाणी भरीत जावे असे मी सर्वांत सांगितले। आम्ही शिव्या गुपचूप ऐकून घेतो असे पाहून मोठवाला शरमला व त्रास देईन असा झाला, पण पैशाची मदत बंद झाली। आश्रमात येऊ इच्छिणारा अंत्यज मिळण्यासंबंधी ज्या गृहस्थांनी अगोदरपासूनच शंका प्रदर्शित केली होती, त्यांना अर्थातच कोणी अंत्यज येईल अशी कल्पनाही नव्हती। पैशाची मदत बंद पडली, बहिष्कारासंबंधी अफवा माझ्या कानावर येऊ लागल्या। मी सोबत्यांबरोबरचा विचार करून ठेवलाच होता की आपल्यावर बहिष्कार पडला आणि आपल्याशी कसलीच मदत राहिली नाही, तरीही यापुढे आता आपल्याला अहमदाबाद सोडून चालणार नाही। अंत्यज वाड्यात जाऊन त्यांच्याबरोबर राहू आणि जे काही मिळेल तेवढ्यावर किंवा मजुरी करून निर्वाह करू। अखेरीला एके दिवशी मगनलालनी मला नोटीस दिली, येत्या महिन्याला आश्रम खर्च चालवण्यास आपल्यापाशी पैसे शिल्लक नाही। मी शांतपणे उत्तर दिले, तर मग आपण अंत्यज वाड्यात राहायला जाऊ। अशा तऱ्हेचा अडचणीचा प्रसंग माझ्यावर हा पहिलाच होता असे नाही, प्रत्येक प्रसंगी अखेरच्या घडीला भगवंताने मदत धाडलेली आहे। मगनलालनी नोटीस दिल्यानंतर लवकरच एके दिवशी सकाळी एका मुलाने बातमी आणली, बाहेर मोटार उभी आहे, एक शेठ तुम्हाला बोलवीत आहे। मी मोटारपाशी गेलो, शेठनी मला विचारले, आश्रमाला काही मदत देण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही घ्याल का? तुम्ही द्याल तर मी अवश्य घेईन, मला कबूल केले पाहिजे की सध्या मी अडचणीतही आहे। मी उद्या याच वेळी येईन, तेव्हा तुम्ही आश्रमात असाल? मी होय म्हटले व शेठजी निघून गेले। दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी मोटारीचे शिंग वाजले, मुलांनी मला येऊन सांगितले, शेठ आत आले नाही, मी त्यांना भेटायला गेलो। ते माझ्या हातात 13,000 रुपयांच्या नोटा ठेवून गेले। या मदतीची मी कधीच आशा केली नव्हती, मदत देण्याची ही रीत नवीनच दिसली। त्यांनी यापूर्वीही कधी आश्रमात पाऊल टाकले नव्हते, त्यांना पूर्वी एकवारच भेटल्याचे मला स्मरते। आश्रमात यायचेही नाही, पूसतपासही नाही, काही नाही, बाहेरच्या बाहेर पैसे देऊन निघून जायचे, माझा हा पहिलाच अनुभव। या मदतीमुळे अंत्याच्या वाड्यात जावयाचे तहकूब राहिले, सुमारे 1 वर्षाचा खर्च मला मिळून चुकला। पण बाहेर खळबळ उडाली तशीच ती आश्रमात उडाली। दक्षिण आफ्रिकेमध्ये माझ्याकडे अंत्यज येत राहत जेवीत खात, परंतु या ठिकाणी कुटुंबात अंत्यज येऊन राहणे हे माझ्या पत्नीला व इतर स्त्रियांना रुचले असे म्हणता येत नाही। दानीबेनबद्दल त्यांना तिरस्कार नसला तरी पण औदासीन्य होतेच, असल्या बाबतीत माझ्या फार बारीक असलेल्या नजरेला ते दिसून येई व तीक्ष्ण कानांना ऐकू येई। आर्थिक मदत मिळण्याची बंद झाली त्याबद्दल मला बिलकुल काळजी वाटली नव्हती, पण या अंतस्थ खळबळीमुळे मोठा पेच पडला। दानीबेन सामान्य स्त्री होती, दुदाभाईचे शिक्षणही साधारण होते, पण त्यांची आकलन शक्ती चांगली होती, त्यांचा सोशिकपणाही मला आवडला। क्वचित प्रसंगी त्यांना क्रोधही येई, पण एकंदरीत त्यांच्या सोशिकपणाची माझ्यावर चांगली छाप पडली। बारीकसारीक अपमान पोटात घालण्याबद्दल मी दुदाभाईंना विनवून सांगत असे, त्यांची समजूत पडत असे व दानीबेनकडूनही तेच सहन करवून घेत असत. या कुटुंबाला आश्रमात ठेवल्यापासून आश्रमाला पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात अस्पृश्यतेला थारा नाही ही गोष्ट सुरुवातीला स्पष्ट होऊन गेल्यामुळे आश्रमाची रूपरेखा स्पष्ट होऊन गेली व या बाबतीतील त्याचे काम बिंधोक बनले. असे असताही आश्रमाचा वाढता खर्च बहुतांशी जुन्या पद्धतीच्या हिंदूंकडूनच मिळत आलेला आहे. यावरून माझ्या मते हे स्पष्ट दिसते की अस्पृश्यतेची पाळे ढिली झाली आहेत. याचे इतर पुरावे पुष्कळच आहेत, परंतु जेथे अंत्यजाबरोबर रोटी व्यवहारही ठेवला जातो अशा संस्थेला सनातनी गणले जाणारे हिंदू मदत देतात हाही अगदी क्षुल्लक पुरावा म्हणता येणार नाही. याच प्रश्नाच्या निमित्ताने आश्रमासंबंधीच्या इतरही काही बाबींचा लागलेला निकाल, त्यातून उपस्थित झालेले नाजूक प्रश्न व त्यांचा निर्णय, कित्येक अकल्पित आलेल्या अडचणींबद्दलही आम्ही मानलेला संतोष यासारख्या सत्याच्या शोधासाठीच घडलेल्या प्रयोगांचे वर्णन प्रस्तुत असूनही सोडून द्यावे लागत आहे याबद्दल मला दुःख वाटते. पण यापुढील प्रकरणांमध्ये हा दोष राहणारच. आवश्यक हकीकतीही मला सोडून द्याव्या लागतील, कारण त्यात भाग घेणारी माणसे अद्याप पुष्कळशी हयात आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय नावांचा किंवा त्यांच्याबरोबर घडलेल्या प्रसंगांचा वाटेल तसा उपयोग करणे अयोग्य दिसते. वेळोवेळी प्रत्येकाची अनुमती मिळविणे किंवा त्यांच्या संबंधीची हकीकत त्यांच्याकडे लिहून पाठवणे व सुधारून मागवणे हे जुळण्यासारखे नाही. ही गोष्ट या आत्मकथेच्या मर्यादेबाहेरची आहे, त्यामुळे यापुढील कथा माझ्या समजुतीप्रमाणे सत्याच्या शोधकाने जाणून घेण्यासारखी असली तरी अर्धवट दिली जाणार अशी मला धास्ती वाटते. तरी पण असहकाराच्या युगापर्यंत ईश्वराने पोचू दिल्यास पोचावे अशी माझी इच्छा आहे व तशी मला आशा वाटते.